chinimandi.com podcast.
उत्तर प्रदेश उसावर रेड रॉटचा हल्ला. थकबाकी भागवण्यात वेळ झाल्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर एक नवं संकट उभं आहे. बिजनोर जिल्ह्यातील काही भागातील ऊस पिकावर रेड रॉट रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांना या रोगाच्या प्रादुर्भावापासून दिलासा देण्यासाठी साखर कारखानेही प्रयत्न करत आहेत. राज्यातील ऊस विभागाकडूनही याबाबत अनेक उपायांवर विचार सुरू आहे. मुजफ्फरनगरमध्ये उसाच्या 0238 प्रजाती या रोगाच्या प्रभावाखाली आहेत. बिजनोरमध्ये जवळपास 2.25 लाख हेक्टर जमीन ऊस पिकाखाली आहे. जिल्ह्यात गंगा रामगंगा खो या पट्ट्यात ऊस पीक आहे. रेड रॉटमुळे ऊसाचं पीक सुकत आहे, यामुळे शेतकरी घाबरले आहेत. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे मुळापासून ऊस लाल होऊ लागतो. या ऊसाला मधून कापलं तर व्हिनेगर सारखा दुर्गंध येतो. अशा प्रकारे हा भाग ऊसापासून तुटून वेगळाही होऊ लागतो. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांच्या मतानुसार शेतकऱ्यांनी रोगरहित ऊस कापून तो पेरावा. काही कारखान्यांमध्ये ऊसाच्या बिया गरम करण्याचे प्लांट आहेत. इथून शेतकऱ्यांनी बी शोधून ऊस पेरणी करावी.